आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात। पाचव्या टप्प्याची अधिसूचना जारी। राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी होणार मतदान। 100% व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार। आणि देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडच्या राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा। आता सविस्तर बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली। सर्व मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था तैनात असून आवश्यक सर्व सुविधा निवडणूक आयोगाकडून पुरवल्या जात आहेत। या टप्प्यात केरळच्या 20, कर्नाटकच्या 14, राजस्थानच्या 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राच्या प्रत्येकी 8, मध्य प्रदेशच्या 6, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या प्रत्येकी 3 आणि मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मीरच्या प्रत्येकी 1 जागेसाठी लढत होत आहे। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील बांका, मधेपुरा, खगरिया आणि मुंगेर मतदारसंघात मतदानाची वेळ संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे। नक्षल प्रभावित बांका लोकसभा क्षेत्रात कटोरिया आणि बेलधार इथं तसंच मणिपूरमधील 8 जिल्ह्यातील 13 मतदारसंघात संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित करण्यात आली आहे। 16 लाखांहून अधिक मतदान अधिकारी कर्मचारी 1,67,000 मतदान केंद्रांवर तैनात आहेत। या टप्प्यात 34,08,000 नवमतदारांसह 15,88,00,000 पात्र मतदार आहेत। मतदान सामग्री आणि सुरक्षा रक्षकांच्या वाहतुकीसाठी 3 हेलिकॉप्टर्स, 4 विशेष रेल्वेगाड्या आणि सुमारे 80,000 वाहनं तैनात करण्यात आली आहेत। 50% अधिक मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार असून सर्व मतदान केंद्रांवर निरीक्षक तैनात आहेत। मध्य प्रदेशमधील बेतूर संसदीय क्षेत्रातील उमेदवाराच्या निधनामुळे या भागातील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात आज मतदान होत असून यामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, यवतमाळ वाशिम, नांदेड, परभणी, हिंगोली आणि बुलडाणा या मतदारसंघांचा समावेश आहे। केरळमधील वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर तसंच काँग्रेसचे शशी थरूर, बेंगलुरु दक्षिणमधून भाजपाचे तेजस्वी सूर्या, मथुरामधून भाजपाच्या हेमा मालिनी, मेरठमधून भाजपाचे अरुण गोविल, मंड्यातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी आणि पूर्णियामधून पप्पू यादव या प्रमुख उमेदवारांचं राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद होणार आहे। मतदान सुरू असलेल्या सर्व मतदारसंघातल्या नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात केलं आहे। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याची अधिसूचना आज जारी झाली। यात महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांचा समावेश आहे। यामध्ये मुंबईतले सर्व 6 मतदारसंघ ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभा मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे। या सर्व ठिकाणी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। उमेदवारांना 3 मे पर्यंत अर्ज दाखल करता येतील। 4 मे रोजी अर्जांची छाननी होईल तर 6 मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत असेल। लोकसभा निवडणुकीच्या 4थ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमधल्या विधानसभा निवडणुकीसाठीही 13 मे रोजी मतदान होणार आहे। काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। राज्यात 175 विधानसभा मतदारसंघांसाठी 5,729 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। मुख्यमंत्री, वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी, पुलू वेंडिली आणि विरोधी पक्षनेते तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू कप्पम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत। पंतप्रधान आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी बिहारमधील अररिया आणि मुंगेर इथं आज प्रचारसभेला संबोधित करणार आहेत। पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोनही ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल प्रकाशित करण्यात आला। शपथनामा या नावानं प्रकाशित झालेल्या या जाहीरनाम्यात स्वयंपाकाच्या गॅसचा दर 500 रुपयांपर्यंत करणं, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी आयोग स्थापन करणं, सत्तेत आल्यानंतर जातनिहाय जनगणना, महिला आरक्षण, कृषी उत्पादन आणि शैक्षणिक साधनं यावर 0% GST आदी गोष्टींचा समावेश आहे। एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पक्षाचा विरोध असल्याचंही यात स्पष्ट केलं आहे. नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, दहशतवाद विरोधातला यूएपीए कायदा इत्यादी कायद्यांचा फेरआढावा घेऊन त्यात बदल करण्याचं आश्वासन पक्षानं जाहीरनाम्यातून दिलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वचननामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत जाहीर केला. किमान 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार, पीक विम्याचे निकष बदलणार, तसंच विकेल ते पिकेल या योजनेचं पुनरुज्जीवन करण्याचं आश्वासन यात देण्यात आलं आहे. जिल्हा रुग्णालयं अद्ययावत करणं, रोजगाराच्या संधी वाढवणं इत्यादी घोषणा या वचननाम्यात आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचं स्थान पुन्हा मिळवून देणार असल्याचं सांगून पर्यावरणाला घातक प्रकल्पांना आपला विरोध कायम राहील असं ठाकरे यांनी यामध्ये सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हीव्हीपॅटच्या 100% पडताळणीबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालय आज देणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या संस्थेसह अन्य काही व्यक्ती आणि संस्थांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे मतदान केल्यानंतर दिलेलं मत आणि त्याची कागदी पोचपावती यांची 100% पडताळणी करावी अशी मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावरील सुनावणी 18 एप्रिलला पूर्ण झाली. परवा 24 एप्रिलला न्यायालयाचा निर्णय अपेक्षित होता, मात्र निवडणूक आयोगाला काही महत्वाच्या मुद्द्यांवर आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगून न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजाच्या यादीनुसार न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपांकर दत्ता या प्रकरणी स्वतंत्रपणे निर्णय देणं अपेक्षित आहे. नेपाळमधल्या गुंतवणूक परिषदेच्या पार्श्वभूमीवर तिथल्या स्वतंत्र ऊर्जा उत्पादक संघटनेनं काठमांडूत हिमालय जलप्रदर्शन आयोजित केलं होतं. समृद्धीसाठी हरित ऊर्जा ही या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नेपाळचे राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्या हस्ते झालं. सर्व देशी परदेशी गुंतवणूकदारांनी एकमेकांच्या साथीनं हरित ऊर्जा विकासासाठी काम करावं असं आवाहन पौडेल यांनी यावेळी केलं. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं अर्थात सीबीडीटीनं विश्वस्त संस्था आणि वित्तीय संस्था यांना कर भरण्यासाठीचे 10A आणि 10AB अर्ज दाखल करण्याला येत्या 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अशा एखाद्या संस्थेकडून 2022-2023 या आर्थिक वर्षासाठी 10A अर्ज सादर करणं राहून गेलं असेल तर त्यांनाही 10AC अर्ज सादर करून 2022-23 नोंदणीसाठी अर्ज करता येईल. तसंच ज्या संस्थांचे पुनर्नोंदणीसाठीचे अर्ज मुदत संपल्यामुळे नाकारण्यात आले होते त्यांनाही 30 जूनपर्यंत नव्यानं अर्ज दाखल करता येतील असं सीबीडीटीनं स्पष्ट केलं आहे. पुढचे 4 दिवस देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडच्या राज्यात उष्णतेची तीव्र ते अतितीव्र लाट येऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणासह बिहार, झारखंड, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचा भाग, तेलंगण, यानम, रायलसीमा आणि कर्नाटकच्या अंतर्गत भागात उष्णतेची लाट कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. दरम्यान जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात काही ठिकाणी येत्या 2 दिवसात गारपीट किंवा जोरदार पाऊस पडेल. देशाच्या वायव्य भागात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्रिपुरा, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कारिगल, आसाम, मेघालय, कोकण आणि गोव्यात हवामान उष्ण आणि दमट असेल. राजधानी दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 मतदारसंघांमध्ये मतदानाला प्रारंभ. 5व्या टप्प्याची अधिसूचना जारी. राज्यातल्या 13 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी होणार मतदान. 100% व्हीव्हीपॅट पडताळणीबाबत सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार. आणि देशाच्या पूर्व आणि दक्षिणेकडच्या राज्यात पुढचे 4 दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.